सुपरहिट गाने के बाद मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट 93.5 रेड एफएम। माइंड थ्रू टाइम हा व्हिडिओ जो आहे तो एक वर्षापूर्वी बनला होता, पण आता लॉकडाऊन मध्ये पुन्हा एकदा तो खूप जास्त व्हायरल झाला, चर्चेत आला। आणि त्याविषयीच काल आपण स्नेहा चव्हाण बरोबर बोललो होतो, जी की त्या तीन अभिनेत्रींपैकी एक होती आणि आणखी एक अभिनेत्री त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती, जिचं नाव आहे नम्रता गायकवाड। सो नम्रताची एंट्री माइंड थ्रू टाइम या व्हिडिओमध्ये कशी झाली आज आपण ते जाणून घेणार आहोत। नम्रता फोन लाईन वर आहे। हॅलो नम्रता।
हाय, कशी आहेस?
मस्त, तू कशी आहेस?
मी एकदम मजेत आहे। आणि खरं तर आम्ही सगळेजण खूप जास्त एंटरटेन झालो तुमच्या तिघींमुळे, कारण तुमचा व्हिडिओ सगळ्यांना इतका आवडला, व्हायरल झाला। तुम्ही खरं तर लॉकडाऊन मध्ये आम्हाला एंटरटेन केले असं म्हणायला हरकत नाहीये। तर नम्रता, मला सांग, तुझा एक्सपिरियन्स कसा होता हा व्हिडिओ शूट करताना? कशी ही कल्पना सुचली? कसा तुझ्यापर्यंत हा व्हिडिओ आला?
थँक्स टू सोशल मीडिया, बिकॉज सुरू जसं म्हणजे काय झालं होतं, मी जस्ट एक गाडीमध्ये बसले होते आणि आपण जनरली करतो ना एखादा व्हिडिओ, एखादं गाणं लागलं असेल तर मी तसा केला होता आणि पोस्ट केला होता माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर। आणि तो व्हिडिओ एका डिरेक्टरने पाहिला तर त्यांनी मला असं SMS केला, DM केला की अरे असं असं आहे, आम्ही अशी अशी कॉन्सेप्ट एक आहे, तुम्हाला करायला आवडेल का मॅम? तुम्ही म्हटलं कॉन्सेप्ट काय नीट सांगा मला। मग त्यांनी तो एक असा एक व्हिडिओ पाठवला, म्हटलं अरे वा मस्त कॉन्सेप्ट आहे आणि मला करायला आवडेल। तर मी त्याला मग तो जो होता विनय जो डिरेक्टर, तो नेमकं त्या दिवशी माझा न्यूज चॅनलमध्ये इंटरव्ह्यू सुरू होता, तो मला भेटायला डिरेक्टली ऑफिसमध्ये आला आणि तेव्हा मला कळलं की अरे अरे हा खूपच पॅशनेट आहे त्याच्या कॉन्सेप्टला घेऊन, आणि याच्याकडे जर एवढी एनर्जी असेल तर आपण डेफिनेटली लवकर सुरुवात करूयात या व्हिडिओसाठी। आणि मग काय लगेचच शूटिंग झाली, तिसऱ्या दिवसात आम्ही शूटिंगला सुरू केलं। 2 दिवसात आम्ही हा शूटिंग केला, म्हणजे शूट केला हा व्हिडिओ, आणि 2 दिवसामध्ये तू पाहिलं असेल इतके चेंजेस आणि इतकी गाणी फेमस
माइंड थ्रू टाइम या व्हिडिओ विषयीच्या गप्पा आज आपल्या सुरू आहेत नम्रता गायकवाड सोबत, आणि त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत। आणि शूटच्या दरम्यान काय गमतीशीर किस्से घडले होते हे सुद्धा मी नम्रताला विचारणार आहे, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड FM, बजाते रहो।